कन्याला कन्या नव्हती म्हणून फिरू लागला वनवन, फिरू लागला वनवन चारी धाम। राजाचा ऐकून गारान अनागस्त्री ऋषीन रेणुका दिल कन्यादान। तुझ्या सवालाचं उत्तर दिलं मी खरं आणि ह्या गजराबाईच्या हातून खाग साखर बाई तू साखर। आधी मायाच्या पोटी जन्मले पाच बाळ आणि त्या पाच बाळाचा माऊली करीती सांभाळ। अग साखर बाई तुझं उघड डोळ आणि जो अगवा रेणुकाचा मला द्यावा दाऊन।